ए महाराज,
काकू भगत, तू कुठे होतास? तुला माहित आहे सैनिक तुला शोधत होते, तुझा जीव धोक्यात आहे, निघ इकडून लवकर.
मी त्या मुलांकडे माझे जीवन हरवून आलो आहे.
कोणती मुलं?
मी त्या मुलांना भेटलो, मी त्यांना बघितलं, बोललो, स्पर्श केला. त्यांचा तो स्पर्श किती आल्हाददायक होता. मला आता काही इच्छा नाही, मी आता पूर्णपणे निर्भय झालो आहे. सैनिकांनी मला पकडले तरी काही हरकत नाही.
तू त्या मुलांना भेटलास? ते तर कथेमध्ये होत. हे अशक्य आहे, अशक्य.
त्या दोन मुलांचे दागिने.
योगीजनांना हजारो वर्षे तपस्या करून तहान भूक विसरून त्यांनाही अप्राप्य असे भगवंत हा आदमचोर म्हणतो आहे की त्यांना भेटले. हे कसे शक्य आहे? अशक्य, अशक्य. पण ही आभूषण डाकू भगत, मी त्यांना भेटू शकतो का?
तुला आणखी आभूषण हवे आहेत का?
हा.
हे महाराज, त्या सुंदर मुलांना कोणताही धोका नको, समजलं ना?
हो, समजलो.